स्मृतिचित्रे. लेखिका लक्ष्मीबाई टिळक. वाचक विद्या हर्डीकर सप्रे. स्मृतिचित्रे भाग चौथा अध्याय 83. या अध्यायाचं नाव आहे मुंबई. वयाच्या 11व्या वर्षापासून म्हणजे अगदी बालपणापासून माझे आयुष्य एकसारखे टिळकांच्या बरोबर आणि बरोबरीनं चाललं होतं. मध्ये 5 वर्ष आम्ही विभक्त होतो, पण त्या 5 वर्षात टिळक एक क्षणही माझ्यापुढून हल्ले नाहीत की मी त्यांच्यापुढून हल्ले नाही. मी जी आहे ती केवळ टिळकांमुळे. टिळकांनी आपली ध्येय ठरवावी आणि मी डोळे झाकून ती आचरणात आणावी. त्यांनी कविता रचाव्यात, मी गाव्यात. त्यांनी भीक मागावी, मी त्यांची झोळी धरून चालावे. आमच्यामध्ये जे खटके उडत ते जेव्हा जेव्हा मला त्यांच्या प्रगतीचा वेग सहन होत नसे तेव्हा तेव्हा उडत. डेक्कन क्वीनच्या मागे एखादा खटारा बांधला आणि ती आपल्या पूर्ण वेगात निघाली म्हणजे त्या खटाऱ्याची जी आदळापट होईल ती माझी होत असे. त्यांचा वेग मला मानवेल इतका इतपत असला आणि मला त्यांची ध्येय पटवून घेण्यास अवसर मिळाला की मात्र आमचे गाडे सुरळीत झाले. इंजिनाच्या जागी असलेली स्वयंशक्ती ही टिळकांच्या अंगी होती, तर त्या इंजिनाने दिलेला वेग तो माझ्या अंगी असे. एकदा का रुळावर माझी गाडी लागली की मग मात्र ती कुणालाही थांबवता यायची नाही. पण आता माझा सूत्रधार गेला, आता नवीनच जग माझ्या भोवती उत्पन्न झाले, नवीन आयुष्याला सुरुवात झाली. मुंबईत मला भजन कीर्तनाचं काम नव्हतं, श्रीमतीला साजेल असे काम माझ्यापुढे वाढून ठेवलं होतं. बहुत करून हे काम करणाऱ्या श्रीमतीचं असत, काम मेट्रनचं होतं. दरमहा 45 रुपये पगार आणि राहायला ऐसपैस जागा. दत्तूलाही तिथं राहता येणार. मग माझ्या आनंदाला काय विचारता. टिळक गेले तरी मुलगा सून आणि मुलगी जवळ राहणार म्हणून मला फार समाधान वाटले. मिशनरींना सर्वांनी नावं ठेवावीत व त्यांच्या चांगल्या कृत्यांचाही विपर्यास करावा हे ठरलेले असते, पण माझा अनुभव निराळा आहे. ते ख्रिस्ताच्या प्रेमामुळे येथे आलेले असतात आणि दुसऱ्यांचे करता येईल तितके बरे करण्यासाठी तळमळत असतात. आता काहीतरी युक्ती करून आमच्या पोटापुरते कसे द्यावे ह्याबद्दल त्यांना तळमळ लागली आणि त्यांनी ही बोर्डिंग सांभाळण्याची जागा माझ्यासाठी शोधून काढली. मी साताऱ्याहून येताच दत्तूनं मला सगळी हकीकत सांगितली. मला बरं वाटलं, कारण राहण्याला निवाऱ्याची जागा, घरबसल्या काम, 45 रुपये पगार आणि हाताखाली हवी तेवढी माणसे. पण घी देखा लेकिन बडगा नाही देखा. मी बिगरी यत्तेत पाऊल टाकले. श्रीमती झाले असल्यामुळे या यत्तेला श्रीपासूनच प्रारंभ केला असं म्हणण्याला हरकत नाही. आता माझ्यापुढे पाटी आली. भाकरीची पाटी, भाजीची पाटी, पाजराची पाटी, धोब्याची पाटी, दळणाची पाटी, लिहिण्याची पाटी, कचऱ्याची पाटी अशा नानाविविध पाट्या माझ्यापुढे आल्या. मुलांच्या लहानपणी मीच त्यांची शिक्षक होते, पण आता मी माझी शिक्षक झाले. बाजाराचा हिशेब इंग्रजीत तपासावा लागे. दत्तू कामाला जायचा, बेबी कॉलेजला जायची, रूथ माहेरी गेलेली, तेव्हा मुलांनी मला एक युक्ती सांगून ठेवली होती. त्यांनी मला इंग्रजी आकडे शिकवून ठेवले होते आणि शब्दांचे पहिले अक्षर पाहून आणि माल पाहून सह्या करण्याचे तंत्र मला सांगितले होते. म्हणजे सी बरोबर खोबरे, एस बरोबर साखर, पी म्हणजे बटाटे, टी म्हणजे चहा. अशा रीतीनं मी हिशेब पाहिली. मुलींची पत्रेही फोडून वाचून मग जिची तिला द्यावी असं एक काम होतं, ते मी करी. इंग्रजी पत्र आलेली असली म्हणजे मी मुलांकडून वाचून घे. आजपर्यंत जगाने मला फारच सहाय्य केले, कुणी मला कधी नाही म्हटले नाही. तसंच इथंही कामाला आणि मदतीला माणसं होती. एकंदरीत लहान मोठ्या 250 मुली होत्या. त्यापैकी मोठाल्या मुलींनी आपणहूनच माझे पुष्कळसे काम आवरावे. झाडझूड करणे, धोब्याचे पाहणे, भाकऱ्यावाल्यांवर नजर ठेवणं ही सगळी कामं त्या मुलींनी आपल्या अंगावर घेतली. मॅडम साहेब रोज 2 वेळेला येत, त्या का येतात हे मला समजेना. अशा तऱ्हेनं काम करायची ही माझी पहिलीच वेळ होती, पण मुलींकडूनच मला कळले की मेट्रननं रोज 2 वेळा तरी असं मड्डम साहेबांच्या कानाला लागावं असा शिरस्त आहे. या कानगोष्टी म्हणजे अमकीला चोरून पत्र आलं, धमकीनं डोळा वाकडा केला, ती उद्धटपणे बोलली, ही हिच्याशी बोलत होती. मग ह्या कानगोष्टी झाल्यावर त्या त्या अपराधाच्या मगदुराप्रमाणे तशा तशा शिक्षा मुलींना व्हायच्या. सगळ्याच मुली चांगल्या कशा असणार, 250 ठिकाणच्या 250 मुली. एका गावातील एका घरातील एका आईबापांची मुलं असली तरी त्यांच्यातसुद्धा किती भिन्नपणा आढळून येतो आणि त्याच्यातच मजा आहे. नाहीतर सगळ्याच पुणेरी बावल्या असून उपयोग काय? वाईट नसते तर चांगलं कळलं नसतं. ह्या मुलीत बऱ्याच मुली खोडकर होत्या आणि एकीचे पाहून दुसरी अशा खोड्या काढी. काही मुली अगदी पुरुषाप्रमाणे आवाज काढून बोलत, मलाही माहिती नव्हते. एक दिवस रात्रीच्या अभ्यासाच्या वेळेला मला माडीवर पुरुष बोलल्याचा भास झाला. वर जाऊन पोहताय तर सगळ्या मुलीच, पुन्हा खाली आलो तर पुन्हा पुरुष बोलतायत. मी पुन्हा वर गेले, मला वेड लागण्याची पाळी आली. शेवटी एका मुलीनं मला हळूच ही गंमत सांगितली आणि पुरुषासारखं बोलून दाखवलं. मला सगळी आजीबाई म्हणत. मी अजून आजी झाले नव्हते तरी माझ्या चिकीनं आधीच आजी म्हणून माझ्या घुगऱ्या वाटल्या होत्या. मुली माझ्याशी फार चांगल्या वागत पण त्या कधी बिथरत नसत असं मात्र नाही. एकदा एक मुलगी मला म्हणाली, आजीबाई मला पत्रे पाहू द्या. पण तसं करणं शक्य नव्हतं, मी काही तिला पत्र दाखवली नाही. झालं, तिनं पैजेचा विडा उचलला की आता ह्या आजीला त्रास द्यायचा. तिची मजल चोरून माझी लुगडी जाळण्यापर्यंत गेली. झाडाच्या पाचोळ्यात लुगड्यांची आहुती देण्यात आली. कपड्याचा वास येई पण जळते काय ते कळेना. पत्रे न दाखवण्याचे कारण निनावी पत्रे येत असत, त्यात भलते सलते लिहिलेले असे. अशी पत्रे मी जाळून टाकी. अधिकाऱ्यांना दाखवत नसे की मुलींना दाखवत नसे? अधिकाऱ्यांना दाखवली की मुलींना शिक्षा होई. बरं, मुलींना दाखवली तर त्यांच्या मनावर भलताच परिणाम होई. तेव्हा अशी पत्रे अग्निनारायणाला अर्पण होत. अर्थातच त्याला नुसत्या कागदाच्या आवती मी देते हे पसंत न पडून अग्निनारायणानं माझी लुगडी लुबाडली. मी रोज जेवणाच्या वेळेला आणि प्रार्थनेच्या वेळेला मुलींना सांगे, बायानो मला सही सलामत आले तशी परत जाऊ द्यात, तुम्ही मी असेपर्यंत पळापळी करू नका. त्या म्हणत, आजीबाई आम्ही तुमच्यावर काहीही गदा आणणार नाही. त्यानंतर 3 वर्षात फक्त 2 वेळाच तसे प्रसंग आले पण दोन्ही वेळेला बोर्डिंगमधून कोणी पळाले नाही. एक मुलगी शाळेतून पळून गेली आणि एक मुलगी चर्चमधून पळून गेली. त्या गेल्या त्या पुढे ज्यांच्याबरोबर गेल्या त्यांच्याबरोबर लग्ने करून सुखानं संसार करू लागल्या. त्यांचे ज्यांच्यावर प्रेम होते त्यांच्याशी लग्न करून देण्याचा सूज्ञपणा अधिकाऱ्यांनी आधीपासूनच केला असता तर असं काही घडलं नसतं. दोघीही अगदी अधिकाऱ्यांच्या हातातून गेल्या पण माझ्यावर म्हटल्याप्रमाणे कुणीही काही संकट आणले नाही. टिळकांच्या इच्छेप्रमाणे झाले. ते म्हणत की माझ्यासाठी कोणी रडू नये, माझ्या मागे 1 महिना पुरेल इतके पैसे राहतील, पुढे ज्याने त्याने मिळवून खावे. आम्ही बावकर हॉलमध्ये आलो तेव्हा 1 महिना झाला होता आणि 1 रुपया उरला होता. पुढे दुःख करण्याला कुणाला वेळच नव्हता. दिवसभर काम, रात्रीची भीती. बावकर हॉलच्या खाली तळघर होते. तळघराच्या आत फळ्यांच्या फटीमधून कबरीसारखं काहीतरी दिसायचं. झुरळं अतिशय झालेली. ती झुरळसेना त्या फटीतून रात्रीची बाहेर पडायची आणि टपाटप उड्या मारायची. अर्धवट झोपेत तो आवाज म्हणजे कोणी चालत येत आहे असा होई. मुलींची डोकी रिकामी, त्यात कोणी भूताकेतांच्या गोष्टी करून दिल्या होत्या त्यामुळे मुलीच भूतासारख्या वागत. तेव्हा त्या कामाच्या रगाड्यातही गमतीना काही तोटा नव्हता. तिथं मी एक प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वीही झाला. मुलींना मारायला माझे हात धसत नसत. तेव्हा लहान लहान मुलींनी काही अपराध केले तर मी त्यांना पुढे उभे करून स्वतः छड्या मारून घेत असे. त्यांना आपल्या आजीबाईंना मार बसलेला पाहून फार वाईट वाटे आणि मग त्या खोड्या करायचं सोडी. मोठ्याल्या मुलींना मी कोपऱ्यात उभं करे. एकदा असंच एका मुलीला कोपऱ्यात उभं केलं. तिला माझी शिक्षा मुळीच पचली नाही, तिनंही माझा शिक्षा करायचं ठरवलं. माझ्या संसाराला हातभार लावण्यासाठी बावकर हॉलच्या कंपाऊंडच्या कोपऱ्यात मी कोंबड्या पाळण्याचे ठरवले. राहुरी येऊन मी 22 रुपयांच्या कोंबड्या आणल्या. माझ्यासारखी अशिक्षित बाई दुसरा कुठला धंदा करणार? त्या मुलीनं मला शिक्षा करण्याचं ठरवलं आणि ती रात्रीची हळूच उठून माझ्या कोंबड्यांकडे गेली. तिथं तिनं एक एक कोंबडी गरगर धरून फिरवावी आणि जमिनीवर आपटावी. अशा तऱ्हेनं 7-8 कोंबड्या मारून तिनं वड्याचं तेल वांग्यावर काढलं. पण दुसऱ्या दिवशी तिला फार वाईट वाटलं. तिचा सगळा राग निघून गेला. तिनं एक पारवा धरून आणला आणि माझ्या स्वाधीन केला. आजी, हा पहा, किती मोठा आणि सुंदर पारवा आहे, हा घ्या तुम्हाला. मी तो पारवा ओळखला. त्याला पिंजऱ्यात ठेवले. त्यानं एका तडाख्यात अर्धी पोळी खाल्ली, पाणी प्यायला आणि मग डोके वर करून इकडे तिकडे पाहण्यास सुरुवात केली. किती दिवसाचा बिचारा उपाशी होता कोणास ठाऊक. संध्याकाळी दत्तू घरी आला आणि त्याला मी तो दाखवला. पहा रे दत्तू, मला फार दिवसाची हौस होती, हा मी घेतला. टिळक मला नेहमी म्हणत मी तुला झांजीबारचा पोपट घेऊन देईन, तो घेतला बघाच. अगं आई, आपली अडचण आहे. केवढ्याला घेतलास हा? 60 रुपयाला. आमचे बोलणे चालले आहे. तोच पोपट अगदी माणसासारखा बोलू लागला, अगदी माणसाचा आवाज, आणि तो सुंदर शीळ देखील वाजवू लागला, गाणं म्हणू लागला. ही भाषा कोणती असावी हे मात्र आम्हाला कळेना. आम्ही सर्वच चकित झालो. हा पोपट पुढे आमच्याकडे 1932 पर्यंत होता. घरातल्या प्रत्येक माणसाचा आवाज काढून त्याच्याप्रमाणे तो बोले. आता मात्र माझी पोपटाची हौस पुरी झाली. चोर नेहमी येत, पण त्यांना कधी चोरी करायला मिळाली नाही. पण बाहेरच्या चोरांना काही मिळाले नाही तरी घरातल्या चोरांचा फार सुळसुळाट झाला. एक दिवस दत्तूचा नागपूरकडचा मित्र त्याला भेटायला आला. त्याचे टपोरे डोळे, चेहरा रुबाबदार आणि एकदम वचक बसेल असा तो दिसे. दत्तू त्याला म्हणाला, बापू तू हो तोतया, मला एक युक्ती सुचली आहे. तू बरा आहेस, इथं कुणाच्या ओळखीचा नाहीस. मी आणि माझी बहीण तुला मदत करू. झालं. ठरल्याप्रमाणे 2 दिवसांनी बोर्डिंगमध्ये मेस्मॅरिझमचे प्रयोग होणार अशी बातमी उठली. मुली घाबरल्या. साहेब, मड्डम साहेब, दत्तूचे सासरे इतकीच बाहेरची प्रेक्षक मंडळी होती. बाकी सगळी बोर्डिंगमधली मुली, मास्तरणी आणि आम्ही सगळे हजर होतो. मित्रवर्य आले. त्यांना पाहताच काही मुली घामाघूम झाल्या. त्यांनी विचारले, बोला कोणावर प्रयोग करू? कोणीच उत्तर देईना. तारा म्हणाली, करा माझ्यावर प्रयोग. त्यांनी प्रयोग करण्यास सुरुवात करताच ती लाल झाली. तिने डोळे कच्च मिटून घेतले. हळूहळू तिचे ओठ हलण्यास सुरुवात झाली. बोल, तू काय केलेस? बापू म्हणाला. बेबी म्हणाली, मी बरेच वेळा चोरून खाल्ले. आईचे पैसे चोरून खाऊ घेतला. एकदा एक पुस्तक चोरले. हा कबुली जबाब जसा जसा तिच्या तोंडून बाहेर पडू लागला तशी तशी मुलींची पाचावर धारण बसू लागली. माझे व्याही हा प्रयोग पाहण्यासाठी मुद्दाम आले होते. ते म्हणाले, आता ह्या मुलीला सावध करा, ती फार घाबरली आहे. आता दुसऱ्या मुलीवर प्रयोग करा. म्हणताना सगळं वातावरण गंभीर झालं. कोणी काही बोले ना. बेबीला जादूगारानं सावध केलं. ती सावध झाली. मग साहेब म्हणाले, आता रात्र फार झाली आहे, आता आपण पुन्हा दुसऱ्या वेळेला या. सगळी मंडळी गेली. नाटक उत्तम झाले आणि फार परिणामकारक झाले. कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच ज्या ज्या वस्तू चोरीला गेल्या होत्या त्या त्या आपापल्या जागी आपोआप येऊन पडल्या आणि त्यानंतर हे चोरीचं सत्र बंद पडलं.